विलाप गीत अध्याय 3। तो पुरुष मीच आहे ज्याने परमेश्वराच्या क्रोधाच्या काठीकडून संकटे पाहिली। त्याने मला दूर करून प्रकाशाकडे न जाता अंधारात चालण्यास भाग पाडले। खचितच तो माझ्याविरुद्ध झाला आहे। पूर्ण दिवस त्याने आपला हात माझ्यावर उगारला आहे। त्याने माझा देह व त्वचा जीर्ण केली आहे आणि माझी हाडे मोडली आहेत। त्याने माझ्याविरुद्ध विष व दुःखाने बांधकाम करून मला वेढले आहे। फार पूर्वी मृत पावलेल्या मनुष्याप्रमाणे त्याने मला काळोख्यात राहावयास लावली आहे। त्याने माझ्या भोवती तटबंदी केल्याने त्यातून माझी सुटका होऊ शकत नाही। त्याने माझे बंद अधिक मजबूत केले आहेत। मी मदतीसाठी आक्रोशाने धावा केला तेव्हाही तो माझ्या प्रार्थनेचा धिक्कार करतो। त्याने माझा रस्ता दगडी चिऱ्यांच्या भीतीने अडवला आहे। त्याने माझा मार्ग वाकडा केला आहे। तो माझ्यावर हल्ला करण्यासाठी टपून बसलेल्या अस्वालासारखा आणि लपून बसलेल्या सिंहासारखा झाला आहे। त्याने माझ्या मार्गावरून मला बाजूला करून फाडून माझे तुकडे तुकडे केले आहेत आणि मला उदास केले आहे। त्याने आपला धनुष्य वाकवला आहे आणि मला त्याच्या बाणाचे लक्ष बनविले आहे। त्याने आपले बाण माझ्या अंतकरणात घुसवले आहेत। माझ्या स्वजनामध्येच मी चेष्टेचा विषय प्रतिदिवशी त्यांचे हास्यास्पद गीत झालो आहे। त्याने मला कडूपणाने भरले आहे। त्याने मला कडू दवना प्यायला भाग पडले आहे। त्याने खड्याने माझे दात तोडले आहेत। त्याने मला राखेत लोटले आहे। माझ्या जीवनातील शांतीच तू काढून टाकली आहेस। कोणत्याही आनंदाचे मला स्मरण होत नाही। मी म्हणालो, माझे बल आणि परमेश्वरावरची माझी आशा नष्ट झाली आहे। माझे दुःख कष्ट कडू दवना आणि विष याचे स्मरण कर। मला माझ्या सर्व त्रासाची आठवण आहे, म्हणूनच मी माझ्यामध्ये नमलो आहे। पण हे मी माझ्या मनात विचार करतो, म्हणून मला आशा वाटते। ही परमेश्वराची प्रेमदया आहे की आम्ही नाश नाही झालो। त्याची करुणा कधी न संपणारी आहे, ती प्रत्येक दिवशी नवीन होते। तुझ्या विश्वासू पण महान आहे। माझा जीव म्हणतो, परमेश्वर माझा वतन भाग आहे, म्हणूनच मी त्याच्यावर आशा ठेवीन। जे परमेश्वराची वाट पाहतात व जो जीव त्यास शोधतो, त्याला परमेश्वर चांगला आहे। परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची मोकाट्याने वाट पाहणे हे चांगले आहे। पुरुषाने आपल्या तरुणपणात जू व्हावे हे त्यास फार चांगले आहे। ते परमेश्वराने त्याच्यावर ठेवले आहे, म्हणून त्याने एकांती बसावे व स्वस्थ राहावे। त्याने आपले मुख धुळीत घातल्यास कदाचित त्यास आशा प्राप्त होईल। एखाद्यास मारण्यासाठी खुशाल आपला गाल पुढे करून त्यास पूर्ण खजील करावे, कारण परमेश्वर त्याचा कायमचा त्याग करणार नाही। जरी त्याने दुःख दिले तरी तो आपल्या दयेच्या विपुलतेनुसार करुणा करील, कारण तो आपल्या खुशीने कोणाचा छळ करत नाही आणि मनुष्य संतानास दुःख देत नाही। पृथ्वीवरील सर्व बंदिवानांना पायाखाली तुडवणे, परस्पराच्या समोर मनुष्याचे हक्क बुडवणे, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला फसवणे, या अशा गोष्टी परमेश्वराच्या दृष्टीआड आहेत काय? परमेश्वराने आज्ञा केली नसता ज्याने काही बोलावे आणि ते घडून यावे असा कुणी आहे का? इष्ट व अनिष्ट ही सर्वश्रेष्ठ देवाच्या मुखातून येत नाहीत काय? कोणत्याही जिवंत मनुष्याने व पुरुषाने आपल्या पापाच्या शिक्षेबद्दल कुरकुर का करावी? चला तर आपण आपले मार्ग शोधू आणि तपासू आणि परमेश्वराकडे परत फिरू। आपण आपले हृदय व आपले हात स्वर्गातील देवाकडे उंचवूया। आम्ही पाप केले आहे, फितुरी केली आहे, म्हणूनच तू आम्हास क्षमा केली नाहीस। तू आपणाला क्रोधाने झाकून घेऊन आमचा पाठलाग केला आणि दया न दाखवता आम्हास ठार केलीस। कोणती प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून तू स्वतःला अभ्रांनी वेढले आहेस। लोकांमध्ये तू आम्हास कचरा व धूळ यासारखे केलेस। आमच्या सर्व शत्रूंनी आम्हाविरुद्ध आपले तोंड वाचले आहे। भय व खाच, नाश व विध्वंस ही आम्हावर आली आहे। माझ्या लोकांच्या कन्येचा नाश झाला आहे, म्हणून माझ्या डोळ्यांना धारा लागल्या आहेत। माझे डोळे गळत आहेत व थांबत नाही। परमेश्वर स्वर्गातून आपली नजर खाली लावून पाहीपर्यंत त्याचा अंत होणार नाही। माझ्या नगरातील सर्व कन्यांची स्थिती पाहून माझे डोळे मला दुःखी करतात। निष्कारण शत्रू बनलेल्या लोकांनी पाखरासारखा माझा पाठलाग केला आहे। गर्ततेत ढकलून त्यांनी माझ्या जीवाचा अंत केला आहे आणि माझ्यावर दगड लोटला आहे। माझ्या डोक्यावरून पाणी गेले। मी मनाशी म्हणालो, आता माझा अंत होत आहे। परमेश्वरा, मी खोल खाच्यातून तुझ्या नावाचा धावा केला। तू माझा आवाज ऐकलास। माझे उसासे व माझ्या आरोळीला आपला कान बंद करू नको। मी तुझा धावा केला, त्या दिवशी तू जवळ आलास व म्हणालास, भिवू नकोस। परमेश्वरा, माझ्या जीवनातील वाद विवादाकरिता तू मध्यस्थी केलीस। तू खंडणे भरून माझा जीव सोडवलास। परमेश्वरा, माझ्याविषयी जो अन्याय झाला आहे तो तू बघितला आहेस। तू मला न्याय दे। माझ्याविरुद्ध रचलेले सुडाचे सर्व कृत्य आणि त्यांच्या योजना तू पाहिल्यास, त्यांनी केलेला माझा उपवास आणि माझ्याविरुद्ध आखलेले भेद परमेश्वरा तू ऐकले आहेस. माझ्यावर उठलेले होट आणि सारा दिवस त्यांनी माझ्याविरुद्ध केलेली योजना तू ऐकली आहेस. परमेश्वर, त्यांचे बसणे व उठणे तू पहा. मी त्यांच्या थट्टेचा विषय झालो आहे. परमेश्वरा, त्यांना योग्य ते फळ दे. त्यांच्या कर्माची परतफेड कर. तू त्यांना हृदयाची कठोरता देशील, तुझा शाप त्यांना देशील. क्रोधाने तू त्यांचा पाठलाग करशील व परमेश्वराच्या आकाशाखाली तू त्यास विध्वंस करशील.